नमस्कार, आमदार बंटी पाटील बोलतोय. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर कसं, तुम्ही म्हणशीला तसं, या माध्यमातून आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे. KMT मध्ये महिला विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा असू दे, कोल्हापुरातले रस्ते खड्डेमुक्त करणं, त्याचबरोबर IT पार्कच्या माध्यमातून मुला मुलींना रोजगाराची संधी कोल्हापूरमध्ये उपलब्ध करून देणं, या सर्व गोष्टी जाहीरनाम्यात आम्ही दिलेल्या आहेत. सर्वांगीण विकासासाठी, कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या 15 जानेवारीला आपण काँग्रेसच्या हात आणि मसाल या चिन्हावरचं बटन दाबून आम्हाला निवडून द्या, ही विनंती.